सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये बोलणं सुरू आहे ग्रीन रेव्होल्युशनच्या इनिशिएटिव्ह बद्दल. चुंचाळे शिवारातली एक टेकडी त्यांनी दत्तक घेतली आणि तिकडे 5,000 वृक्ष उद्याच्याला ही मंडळी लावणार आहेत. आणि त्यांच्या याच उपक्रमातून प्रेरित होऊन मी सुद्धा असं ठरवलंय की उद्याचा माझा मॉर्निंग नंबर 1 हा शो तिकडून त्या टेकडीवरून होस्ट करायचा. तिकडे काय काय चाललं आहे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. सध्या आपल्यासोबत डॉक्टर म्हसदे बोलत आहेत.
प्रथम तर रुद्रजी आपण हा जो इनिशिएटिव्ह घेतला आमच्या या प्रोग्रामला होस्ट करायचं याबद्दल मी आमच्या ग्रीन रेव्होल्युशन या टीमकडनं मनापासून आभार मानतो. आणि उद्या आपण याल आणि सगळ्या समाजात वृक्षारोपणाबद्दल किंवा वृक्ष संवर्धनाबद्दल अवेअरनेस तयार होईल. सगळ्यांच्या मनात एक वृक्षारोपणाच्या बीजरोपण होईल या दृष्टीने एक अभिनंदनीय प्रयत्न कराल हीच आपल्याकडनं अपेक्षा करतो.
डेफिनेटली. आणि बरेचसे नाशिककर आहेत की ज्यांना माझ्यासारखंच तिकडे उद्याच्याला यावं वाटतंय. मला जरा इन डिटेल पत्ता सांगाल नेमकं कुठे आहे हे आपली टेकडी.
आपली टेकडी अंबड MIDC मध्ये EPC कंपनी जी आहे तिच्या मागच्या साईडला जिथे महानगरपालिकेची चुंचाळे घरकुल योजना आता चालू आहे जिथे बांधकाम चालू आहे तिच्या मागच्या साईडला.
बर. मी पत्ता शोधण्यात खूप जास्त वाईट आहे. माझ्यासारखेच आमचे नाशिककर बरेच वाईट असतील.
सर आम्ही हे सगळं गुगल मॅप्स वर टाकलेलं आहे.
बर.
त्यातून तुम्ही लोकेट करू शकतात.
अच्छा अच्छा. ओके. ग्रेट. मस्त. मग आपण सगळेजण उद्या नक्कीच भेटूयात. आणि नाशिककरांना काय सांगावं असं वाटतंय सर.
आपल्या मार्फत मी नाशिककरांना एकच आवाहन करू इच्छितो की आपल्या बाजूचा जो परिसर आहे तो जास्तीत जास्त हिरव करा. जास्तीत जास्त वृक्षारोपण करा आणि ह्या वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी व्हा. आणि येणाऱ्या भविष्यात जेवढं नाशिकचं तापमान आपण कमी करू शकू वृक्षारोपणाच्या माध्यमातून तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करा. मी आपल्यातर्फे आणि आमच्या ग्रीन रेव्होल्युशन तर्फे एकच आवाहन करू इच्छितो नाशिककरांना की जास्तीत जास्त संख्येने ह्या उपक्रमात या वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी व्हावं. आणि नुसतं सहभागी होऊ नये तर पुढे वृक्ष संवर्धनाच्या उपक्रमात देखील त्यांनी सहभाग नोंदवा आपला सहभाग नोंदवावा हीच इच्छा व्यक्त करतो सगळ्या.
नाशिक तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आणि माझा शो कसा वाटला rjrudra935@gmail.com या ईमेल आयडी वर नक्की काय होत आहे. तुम्ही सुपरहिट्स 93.5 रेड FM बजाते राहो.